पाठ सहा, बँक लॉकरचे व्यवहार. तीन, वादविवाद. क, आता हा संवाद ऐकूया. लिसन.
अनेक ग्राहक कलकलाट करतायत.
अहो काय हे, किती वेळ लावताय? बँक बंद व्हायची वेळ आली तरी अजून रांग आहेच.
आम्ही नाही आता रांगेत उभे राहणार. आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही?
किती कागदपत्र मागतात हे बँकवाले. कटकट आहे बुवा.
हे शिवकुमार मगापासून वटवट करतायत पण रांग काही कमी होत नाही.
अहो मॅनेजर साहेब, जरा बघा, लक्ष घाला, फार झालं आता.
नाहीतर आम्हाला तुमच्या हेड ऑफिसला तक्रार नोंदवावी लागेल.
जरा शांत व्हा, जरा मला बोलू द्याल का? या बचत योजनेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व ग्राहकांचे मी आभार मानतो. आज एकाच दिवशी एवढी गर्दी झाल्यामुळे गडबड झाली आहे. जास्तीचं काम करायला एकदम माणसं कशी मिळणार, तुम्हीच सांगा. पण आपल्या शाखेतला प्रत्येक कर्मचारी याच कामाला लागला आहे. ते कदम तुम्हाला नीट सांगतायत पण तुम्ही त्यांचं ऐकत नाही आहात. वर त्यांच्यावरच ओरडताय. टेबलाभोवती गर्दी केली तर कामात अजूनच अडथळे येतील. शिवकुमारनं सर्व कागदपत्रांची यादी लावलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही आणली आहेत का सगळी कागदपत्र? नाही ना? मग आरडा ओरडा करू नका. या योजनेची मुदत अजून 2 दिवसांनी वाढवण्यात आली आहे, तेव्हा ज्यांना थांबायला वेळ नाही त्यांनी उद्या सर्व कागदपत्र घेऊन यावं अशी माझी विनंती आहे. नुसत्या तक्रारी करून आणि कर्मचाऱ्यांबद्दल चुकीची शेरेबाजी करून काहीच साध्य होणार नाही. हे पहा, तुमच्या सहकार्याशिवाय काम सुरळीतपणे पार पडू शकणार नाही.